यहेस्केल अध्याय 26. आणि असे झाले की बाबेलातील बंदिवासाच्या 11व्या वर्षी महिन्याच्या पहिल्याच दिवशी परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, मानवाच्या मुला, कारण सोर एरिश्लेमविरुद्ध म्हणत आहे, आहा, लोकांचे प्रवेशद्वार लुटले आहेत, ती माझ्याकडे वळली आहे, जशी ती उजाड झाली तशी मी ओतप्रोत भरेल. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, सोर मी तुझ्याविरुद्ध आहे, आणि जसा समुद्र आपल्या लाटा उंचवतो तसं मी तुझविरुद्ध पुष्कळ राष्ट्रांना उठवीन. ते सोरेच्या ताटांचा नाश करतील आणि तिचे बुरुज पाडून टाकतील. मी तिची झूळ झाडून दूर करीन आणि तिला उघडा खडक करीन. मी समुद्रामध्ये जाळीसाठी वाळवण्याची जागा होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. आणि ती राष्ट्रासाठी लूट अशी होईल, तिच्या कन्या ज्या कोणी शेतात आहेत त्या तलवारीने वाजल्या जातील आणि त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पहा, मी उत्तरेकडून बाबेलाचा राजा नबुखदनेसर राजांचा राजा याला मी घोडे व रथ आणि घोडदळ पुष्कळ लोकांची फौज घेऊन सोर विरुद्ध आणत आहे. तो तुझ्या कन्यांना शेतात तलवारीने मारील आणि तुझ्याविरुद्ध उतरती वेड्याची भिंत बांधील आणि तुझ्याविरुद्ध ढाल उभारील. तो तुझ्या तटाला पाडण्यासाठी आपला मोठा ओडक्का ठेवील आणि आपल्या हत्यारांनी तुझे बुरुज पाडून टाकील. घोड्यांच्या जमावाच्या धुळीने तो तुला झाकून टाकील. जेव्हा तो हल्ला करून तटबंदीच्या नगरे पाडून जसे आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत प्रवेश करेल. तेव्हा घोड्यांच्या आवाजाने आणि रथाच्या चाकांच्या खडखडाट्याने तुझे तट थरथर कापतील. तो आपल्या घोड्यांच्या टप्प्याने तुझे सर्व रस्ते तुडवील. तो तुझ्या लोकांची तलवारीने कत्तल करील आणि तुझे भक्कम स्तंभ जमिनीवर पडतील. या प्रकारे तुझी शक्ती आणि व्यापारी माल लुटतील. ते तुझे तट आणि तुझी श्रीमंत घरे पाडून टाकतील. तुझे दगड व लाकूड आणि तुझी माती ते पाण्यामध्ये घालतील. कारण मी तुझ्या गीतांचा आवाज बंद पाडीन आणि तुझ्या तंतुवाद्याचा आवाज पुन्हा कधी ऐकू येणार नाही. कारण मी तुला उघडा खडक करीन. तू जाळी कोरडी करण्यासाठीची जागा होशील. तुझी पुन्हा उभारणी होणार नाही. कारण मी परमेश्वराने असे म्हटले आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो. प्रभू परमेश्वर सोरला म्हणतो, तुझ्या अधपतनाच्या आवाजाने आणि जेव्हा तुझ्यामध्ये भयंकर कत्तल झाली त्यामध्ये जखमीच्या कणन्याने द्वीपांचा थरकाप होणार नाही का? कारण समुद्रातले सर्व प्रमुख आपल्या सिंहासनावरून खाली उतरतील आणि आपले झगे बाजूला काढून ठेवतील आणि आपले रंगीबिरंगी वस्त्रे काढून टाकतील. ते स्वतःला भीतीच्या वस्त्राने आच्छादितील आणि भीतीने जमिनीवर बसतील व वारंवार कापतील आणि तुझ्याविषयी भयचकित होतील. ते तुझ्यासाठी ओरडून विलाप करून तुला म्हणतील, अगे, जे कोणी खलाशी तुझ्यात वस्ती करून होते त्यांचा नाश झाला आहे. जी तू बलवान प्रसिद्ध नगरी होती ती आता समुद्रात आहे. जी तू तेथे राहणाऱ्या प्रत्येक जणास दहशत घालीत होतीस ती तू कशी नष्ट झाली आहेस. आता तुझ्या पाडण्याच्या दिवशी समुद्र किनारीचा देशांच्या भीतीने थरकाप उडेल. समुद्र किनाऱ्यावरील देश भयभीत झाले आहेत कारण तू पाण्यात गेली आहेस. कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जी नगरे वसवली नाहीत त्यासारखी जेव्हा मी तुला ओसाड नगर करीन, जेव्हा मी तुझ्यावर खोल समुद्र आणीन आणि जेव्हा प्रचंड जले तुला झाकतील, मग मी तुला ते जे कोणी दुसरे खाचेत खाली प्राचीन काळच्या लोकांकडे गेले आहेत त्यांच्यासारखे प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानात तुला पृथ्वीच्या अधोभागी तुला राहावयास लावीन. म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस. मी तुझ्यावर विपत्ती आणीन आणि तू अस्तित्वात असणार नाहीस. मग तुला शोधतील पण तू त्यांना पुन्हा कधीही सापडणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.